नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो, मी आहे तुमची सखी, सहेली आणि खास मैत्रीण प्रेरणा। मी आज तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन आले आहे। मला खात्री आहे आजची माझी गोष्ट नक्की तुम्हाला आवडेल। प्रिय सखींनो, आज आपण ऐकूयात एका कुत्र्याची गोष्ट। एक राजा आपल्या कुत्र्यासह नावेत प्रवास करत होता। त्या नावेत इतर प्रवाशासह एक नावाड्या सुद्धा होता। कुत्र्यानं कधीही नावेत प्रवास केला नसल्यामुळं त्याला सोयीस्कर वाटत नव्हतं आणि याच कारणामुळे तो कुत्रा सारखी हालचाल करत होता आणि तो कोणालाही स्वस्त बसू देत नव्हता। नाविक सुद्धा त्याच्या या खेळण्या खुदळण्यामुळं परेशान झाला होता। त्याला वाटत होतं या कुत्र्याच्या अशा वागणुकीमुळं तोही बुडेल आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात घालेल। परंतु कुत्र्याच्या स्वभावावर नियंत्रण कोणाचंच नव्हतं। राजा देखील हे बघून अतिशय चिंतातूर झाला होता। परंतु त्यावर काबू करण्याचा त्याच्याकडे कसलाच मार्ग नव्हता। तेवढ्यात त्या नावाड्याला राहवलं नाही। त्यानं राजाकडे एक विनंती केली आणि तो म्हणाला, महाराज, आपली आज्ञा असेल तर मी या कुत्र्याला अगदी शांत करू शकतो। राजानं लगेच होकार दिला आणि लागलीच त्या नावाड्यानं कुत्र्याला उचललं आणि नदीत फेकून दिलं। कुत्रा एवढा घाबरला आणि तो पाण्यात तरंगत तरंगत नौकाजवळ येण्याचा प्रयत्न करू लागला। आता त्याला आपलं प्राण वाचवणं अगदी अशक्य वाटू लागलं आणि काही क्षणातच नावाड्यानं त्याला वर खेचून काढलं। मग काय, कुत्रा चुपचाप एका कोपऱ्यात बसून शांत झाला। सर्व प्रवासी आणि राजा हा झालेला बदल पाहून आश्चर्य करू लागले। राजाने त्या नावाड्याला विचारलं, अरे बाबा, एवढ्या लवकर हे शक्य झालं कसं? त्यावर तो नावाड्या म्हणाला, महाराज, स्वतःवर विपत्ती आल्याशिवाय दुसऱ्याला होणाऱ्या त्रासाची जाणीव होत नसते आणि या कुत्र्याला पाण्यात फेकल्यावर पाण्याची ताकद आणि नावेचं महत्व कळून आलं, म्हणूनच कुत्रा शांत झाला। हा तर मग सखींनो, लक्षात आलं ना, स्वतःवर एखादी विपत्ती आल्याशिवाय दुसऱ्याला होणाऱ्या त्रासाची जाणीव होत नसते। आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली? या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला मिळालं? याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा आणि ही गोष्ट तुमच्या सर्व सखींनाही जरूर पाठवा। मी पुन्हा एकदा एका नवीन गोष्टीसह पुन्हा तुमच्याशी गप्पा मारायला नक्कीच येईन। प्रिय सखींनो, ज्यांच्यामुळे तुम्ही माझा आवाज ऐकता आणि ज्यांनी मला कथा गोष्टींच्या माध्यमातून तुमच्याशी जोडलं, त्या म्हणजे आरती नाईक, चेंज मेकर। मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करते। धन्यवाद।